चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इकबालपूर मध्ये जीपीएसच्या माध्यमातून उसाचा सर्वे। इकबालपूर साखर कारखाना क्षेत्रात जीपीएसच्या माध्यमातून उसाचा सर्वे सुरू झाला आहे। एका दिवसात जवळपास 300 एकर उसाचा सर्वे केला जातोय। इकबालपूर साखर कारखाना ऊस विकास परिषद इकबालपूर यावेळी जीपीएसच्या माध्यमातून उसाचा सर्वे करत आहेत। कर्मचाऱ्यांना 15 जून पर्यंत सर्वे पूर्ण करावा याबाबत साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक सुरेश शर्मा यांनी सांगितले की जीपीएसच्या माध्यमातून होणाऱ्या ऊस सर्वे मध्ये कोणताही प्रकारचा गडबड गोंधळ होण्याची शक्यता नाही। याशिवाय एका दिवसात 300 एकरचा सर्वे केला जाऊ शकतो, तर सामान्य रूपात एका दिवसात 30 ते 40 एकरातीलच सर्वे झाला असता। मंगळवारी भक्तोवाली गावामध्ये ऊसाचा सर्वे करून घेतला। ऊस विभागाकडून मंगळवारी हंगामी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंग यांनी सांगितले की लक्सर मध्ये 38, ज्वालापूर मध्ये 9, लिबरहेडी मध्ये 14 तसेच इकबालपूर मध्ये 20 हंगामी कर्मचारी आहेत। त्या सर्वांना कामावरून कमी केले आहे।